आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सेवा तीर्थ आनी कर्तव्य भवन 1 आनी 2 चे उक्तावण करतले. संसदेच्या दोनूय सभाघरांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचो आज निमाणो दीस. संसदेन उद्देगीक संबंध संहिता दुरुस्ती विधेयक 2026 संमत केला. आज संसारीक रेडिओ दीस मनयतात. दादल्यांच्या T20 क्रिकेट विश्वचषकांत काल राती अ गटांतल्या मॅचीन भारतान नामिबियाक 93 धावण्यांनी हारयलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय राजधानीन सेवा तीर्थ इमारत संकुलाच्या नाव फलकाचे अनावरण करतले. ते उपरांत प्रधानमंत्री सेवा तीर्थ कर्तव्य भवन 1 आनी 2 चे औपचारीक उक्तावण करतले आनी सांज वेळा ते सेवा तीर्थ हांगा भौशीक कार्यावळींत उलोवप करतले. हे उक्तावण देशाच्या प्रशासकीय प्रशासन रचनेतलो एक परिवर्तनकारी वाटचिरो, तशेंच आधुनिक कार्यक्षम सुलभ आनी नागरीक केंद्रीत प्रशासन व्यवस्था उबारपाच्या प्रधानमंत्री मोदी हांच्या बांदिलकीचे हे प्रतीक. सेवा तीर्थान प्रधानमंत्री कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय, कॅबिनेट सचिवालय आसतले. पयलीं ही वेगवेगळ्या जाग्यांचेर आशिल्ली. कर्तव्य भवन 1 आनी 2 हातूंत अर्थ मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, म्हायती आनी प्रसारण मंत्रालय हे सारकी जायती मुखेल मंत्रालयां आसात. संसदेच्या दोनूय सभाघरांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या पावण्याचो आज निमाणो दीस. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचो दुसरो पावणो 9 मार्चाक सुरू जातलो आनी 2 एप्रील मेरेन चलतलो. काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी राज्यसभेन केंद्रीय अर्थसंकल्पाविशीं जाल्ले चर्चेक जाप दिली. शेती मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी लोकसभेतले विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी हांचेर खर टिका केल्या. गांधी हांकां देशांतल्या शेतकारांची चिंता ना अशें तांणी म्हळें. लोकसभेतले विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी चुकीची माहिती पातळावन निराधार आरोप करतात असो आरोप वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांनी केला.
राहुल गांधीजी इज अ हॅबिच्युअल लायर. ही हॅज नो कन्सर्न फॉर मा भारत ओर द वेलबींग ऑफ आवर फार्मर्स अँड यूथ. ही इज मिसलीडिंग आवर फार्मर्स विथ हिज फेक नॅरेटिव अँड ट्राइंग टू प्रोवोक आवर अन्नदाताज. प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी हॅज ऑलवेज बीन एम्पथेटिक towards our Kisan brothers and sisters. In the recent trade deal with the United States of America, the interests of farmers have been kept paramount and fully protected.
सशस्त्र दळांची क्षमता वाढोवपा खातीर संरक्षण खरेदी मंडळान काल सुमार 3,60,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावांक मान्यताय दिल्या. भारतीय हवाई दळा खातीर मल्टी रोल फायटर एअरक्राफ्ट MRFA राफेल आनी हेर लष्करी हार्डवेअर जातून कॉम्बॅट मिसायल्स आनी एअरशीप बेस्ड हाय ऑल्टिट्यूड सुडो सॅटलायट हांचो आसपाव आसा. खरेदी करपा खातीर गरजेची स्विकृती AON दिल्या अशी माहिती संरक्षण मंत्रालयान दिल्या. मंत्रालयान सांगले खरेदी करपा आशिल्ले भोवतेक MRFA निर्मिती भारतान जातली. मजगती संरक्षण मंत्रालयान हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीकडे 8 Dornier 228 विमानां खरेदी करपा खातीर कबलात केल्या. 2,312 कोटी रुपयांच्या कॉन्त्रादान भारतीय तटरक्षक दळा खातीर ऑपरेशनल रोल उपकरणांचोय आसपाव आसा. संसदेन उद्देगीक संबंद संहिता दुरुस्ती विधेयक 2026 संमत केला. राज्यसभेन काल ताका मान्यताय दिल्या. लोकसभेन ते पयलींच संमत केल्ले. राज्यसभेत कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी सांगले कायदेशीर स्पष्टते खातीर हे सुधारणा विधेयक हाडला.
ट्रेड युनियन एक्ट 1926, द इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट एक्ट 1946 एंड इंडस्ट्रियल डिस्प्यूट एक्ट 1947, ये तीन एक्ट पुराने थे. ये तीनों को समाहित करके एक नया कोड लाया गया. ये एक्ट में शामिल हो जाए इस उद्देश्य के साथ एक छोटा सा अमेंडमेंट था. ये एक एक्ट का भी पार्ट बन जाए. रिपील ऑलरेडी सरकार ने कर दिया है. मैं सदन को रिक्वेस्ट करता हूँ कि ये अमेंडमेंट को स्वीकार करे और पारित करे.
यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेलान ऐकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
आज संवसारीक रेडिओ दीस मनयतात. 1946 वर्षा संयुक्त राष्ट्रांच्या रेडिओची स्थापनेच्या स्मरणार्थ दर वर्षा 13 फेब्रुवारीक हो दीस मनयतात. या वर्षाची थीम असा रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI हे एक साधन आवाज न्हय. संवसारीक रेडिओ दीस 2026 निमतान आकाशवाणी रायपूर छत्तीसगड युनेस्कोच्या जोडपालवान आज संवसारीक रेडिओ दीस परिषद घडोवन हाडटा. ही परिषद रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या अधिकृत थिमीचेर केंद्रीत असा. सामान्य लोकांमेरेन माहिती पावोवपाक रेडिओची भूमिका महत्वाची असा असे संवसारीक रेडिओ दिसा दिल्ल्या संदेशान माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन हांणी सांगले.
All celebrating the radio day, so still the people, particularly the subscribers or listeners, they used to write postcards, so they used to write them comments to the radio stations, and they connect through the radio stations whatever the program they need, whatever the songs they need, whether the classical songs, folk songs, or it is a cinema song, so the people, they ask, the radio is plays.
Rashtriya Utpadakta Parishaden kal navi dillin aplo 68th स्थापणूक दीस मनयलो आनी राष्ट्रीय उत्पादकता सप्तकाची सुरवात जाली. हो सप्तक 18 फेब्रुवारी मेरेन देशभर चलतलो. नवी दिल्लींतल्या इंडिया हॅबिटेट सेंटरान जाल्ल्या कार्यावळीन NPCचे अध्यक्ष आनी उद्देग आनी अंतर्गत वेपार प्रसार खात्याचे सचीव अमरदीप सिंग भाटिया आनी $30 ट्रिलियन अर्थवेवस्था जावपाच्या दिकेन भारताची उत्पादकता परिसंस्था घटमूट करपा खातीर एक दूरदर्शी दृश्टीकोन मांडलो. मुखेल वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांच्या फुडारपणाखाला आज अस्तंत बंगालच्या CEO आणि हेर अधिकाऱ्यांबरोबर व्हर्च्युअल बसका घेऊन मतदार वळेरेच्या खाशेल्या सघन सुधारणा SIR संबंधित कामांचो नियाळ घेतले. आयोगाच्या सूत्रांनी दिल्या माहिती प्रमाण सकाळी 11 वरांचेर ही बसका सुरू जातली. राज्याचे मुखेल वेचणूक अधिकारी, जिल्हो दंडाधिकारी जे जिल्हो वेचणूक अधिकारी म्हणूनही काम करतात आणि रोल निरीक्षक हजर असतले. वेचणुकीच्या कामात वाटो घेवपी अधिकाऱ्यांची भूमिका सयत वेगवेगळ्या बाबींचा हे बसकेन नियाळ जातलो. ICAR भारतीय शेती संशोधन संस्था आज नवी दिल्लीन आपलो 64th दिक्षांत सुवाळो घडोवन हाडटली. या वेळार शेती आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान विद्यार्थ्यांक पदव्यो भेटयतले. तशेंच शेती आणि शेतकार कल्याण राज्यमंत्री भागीरथ चौधरी आणि रामनाथ ठाकूर या सुवाळ्यांत वांटो घेतले. या कार्यावळीन सुमार 450 विद्यार्थ्यांक MSc, MTech आणि PhD पदव्यो दितले. आता मेरेन हे संस्थेन 12,000 मायज विद्यार्थ्यांक पदव्यो दिल्या असे काल नवी दिल्लीन मीडियाक माहिती दितना. ICAR भारतीय शेती संशोधन संस्थाचे संचालक श्रीनिवास राव हांणी सांगले. पिवपाचे उदक आणि नितळसाण खात्यान काल नवी दिल्लीन सुजलम भारत डेटाबेस आणि मोबाईल ऍप्लिकेशनचे मास्टर ट्रेनर्सां खातीर राष्ट्रीय पावण्यावेले प्रशिक्षण घडवून हाडले. कार्यशाळेन जिल्हो तांत्रिक एकक चौकटीचे सत्र आस्पावित आशिल्ल्याचे जल शक्ती मंत्रालयान सांगले. भारतीय हवामान खात्यान IMD आज जम्मू काश्मीर आणि लडाखात काय सुवातांनी पाऊस आणि बर्फ पडपाचो अदमास उक्तायला. फुडले 2 दीस मेघालय आणि हिमाचल प्रदेशात काय सुवातांनी सकाळच्या वेळात दाट धुके पडपाची शक्यता असा असे हवामान खात्यान सांगला. तसेच फुडले 2-3 दीस कर्नाटकातलं दर्यादेगेवेलो वाठार, कोकण आणि गोयात कालोर जावपाची शक्यता IMD उक्तायल्या. दादल्यांच्या T20 क्रिकेट विश्वचषकांत काल राती दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमाचेर अ गटांतल्या मॅचीन भारतान नांबियाक 93 धावड्यांनी हरयलो. भारतान दिल्ल्या 210 धावड्यांच्या लक्ष्याचो फाटलाव करपी नांबियान 18.2 ओव्हरींनी 116 धावडे करून ऑल आउट झालो. आज 3 मॅची असात. कोलंबोच्या आर प्रेमदास स्टेडियमाचेर ग्रुप बी मॅचीन ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वे आड खेळटली. ही मॅच सकाळी 11 वरांचेर सुरू जातली. दिल्लीन अरुण जेटली स्टेडियमान गट डीन कॅनडा UAE आड खेळटलो. ही मॅच 3 वरांचेर सुरू जावपाची असा. अ गटान चेन्नईच्या MA Chidambaram स्टेडियमान अमेरिका नेदरलँड्स आड खेळटली. थळाव्या वेळा प्रमाण सांजवेळा 7 वरांचेर मॅच सुरू जातली. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सेवा तीर्थ कर्तव्य भवन 1 आणि 2 उक्तावण करतले. संसदेन उद्देगीक संहिता दुरुस्ती विधेयक 2026 संमत केला. आज संसारीक रेडिओ दीस मनयतात. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.